एक धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती, त्यात माणसावाणी खोटी जात मिळायची नाही। बापा भळाई धरती एक रक्ताची कारटी, बापा भळाई धरती एक रक्ताची कारटी, पण जात भेद पोटी नोंद मिळायची नाही। शिरबत्ती जात एक माणसाची जात साऱ्या जगामधी, पण गोरा कोणी काळा कोणी पिंगट पिवळा, पण गोरा कोणी काळा कोणी पिंगट पिवळा, दौन वर्ण भेद सोळा करते अंधा धुंदी। धर्मासाठी जो तो मेला येसू कृष्ण रसलोल्ला, आम्ही करतो हल्ला गुल्ल त्याच्या नावावरती, चार स्वार्थाचं कारण लावती धर्माचं तोरण, सार स्वार्थाचं कारण लावती धर्माचं तोरण, चाले अधर्म करण साऱ्या जगावरती। देशातील तारा जाती भेदाचा पसारा जाती, सतराशे तेरा नाव सांगू किती, भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात, भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात, जस रौरवात जात एकमेक डसती मार। भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात, जस रौरवात दंत एकमेकडसती। भडबुंजा भराडी काही काडी गारोडी कोल्हाडी घिसाडी खराडी कुलवाडी सांगू किती, पेंडारी गार्दी भंडारी खेत्री वडारी भोरपी डोंबारी सांगू किती। वाग्या मुरळी वांझा वरळी वैधून मिरळी तोंडी या तिरळी सांगू किती, कामाटी धनगर सालाटी सनगर किराटी जिनगर तांबाटी डबगर सांगू किती। रानकोळी सोनकोळी पानमळी वनमळी देवकोळी तांभोळी वासुदेव गोंधळी सांगू किती। गवंडी गवळी कातकरी कांबळी मराठा गोपाळी नंदीवाला पांघोळी सांगू किती। पाचकशी पांचाळ चौकशी कंसार संतोषी भावसार रामोशी एकलार सांगू किती। तार कुंभी कुंभार कसाही कसार तारणी तांबार सांगू किती। आगरी दसागरी मल्हार आगरी मुरुड उगरी भिल्लानी ठाकरीन सांगू किती। धाडियान धाडशी परबू पळशी बाळक संतोषी न कोडवुड्या तोशी सांगू किती। भावीन भामची वैदू वैती पाथरवड परची मी छप्पन बन सोरटी सांगू किती। हे आतोरी आगाशी कातारी परदेशी जोहारी मीराशी मुखरी मोकाशी सांगू किती। शेषाचं कर्णाचं चंद्राचं सूर्याचं ग्रह आणि ताऱ्यांचं भांडवल साऱ्यांचं सांगू किती। ब्राह्मण सोवळं ब्राह्मण सोवळं चितपावन जावळं कानव कवळं गोवर्धन भोळं मी सांगू किती अमीर किरवत कराडे कायस्त शेणवी सारस्वत देवरुग देशस्त सांगू किती धाय पुढे निकामे नाय पुढे रिकामे डोय पुढे हन मोडे मन मोडे सांगू किती अशा पूर्वजांच्या खुणा अशा पूर्वजांच्या खुणा दाखवून दीड शाला जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही जावी शिवाच कुळ मारी मिशीवर पिळ जावी शिवाच कुळ मारी मिशीवर पिळ पण पाऊन झुरळ उभा राहायचा नाही मार विद्यान बालचंद्र अग्नि बाण चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण इथं ब्राह्मणाचं ज्ञान साधू वाण्याचं पुराण इथं ब्राह्मणाचं ज्ञान साधू वाण्याचं पुराण ठेवी दक्षिणेवर ध्यान सत्यनारायण ब्राह्मण म्हणू नका महात्माजी लोक मान्य फुले आंबेडकर धन्य महात्माजी लोक मान्य फुले आंबेडकर धन्य यांचं खरं ब्रह्मज्ञान कोणी विसरू नका मा भारताचा शौर्य कान गेला क्षत्रियाचा बाण दारू ताडीचा धिंगाणा आता खाली पकडा आमचं बाप होत वीर आम्ही क्षत्रियांची पोर आमचं बाप होत वीर आम्ही क्षत्रियांची पोर रोज बघून पेपर आधी लावतो आकडा करी अन्यायावर वार तो क्षत्रिय वीर नुसत वंशाचा जोर कुणी दाऊ नका कोण कुणाची औलाद घर बसल्यांचा हा नाद कोण कुणाची औलाद घर बसल्यांचा हा नाद असा वेडा जाती भेद आता ठेवू नका मर व्यापाराने देश खाल्ला देशी परदेशी माला सटोड्याने मारला डल्ला लोक भूके मरती करून गरिबांची होळी करून गरिबांची होळी करती व्यापारी दिवाळी आणि कबूतरांना संध्याकाळी दान तारती मारदार यांचं रूप इंदरच पोट मोट उंदरच हे उंदीर देशाचं वैष्णव म्हणू नका अशा नामधारी जातीया ढासळत्या भिंती अशा नामधारी जातीया ढासळत्या भिंती झाली घुबडांची वस्ती आता ठेवू नका सोळा धर्म जाती रण करा देश बलवान या जाती भेदान माझा देश मरतो
या जाती भेदान माझा देश मरतो या जाती भेदान माझा देश मरतो।
समाजवादी अंतरंग हिंद विसारंग समाजवादी अंतरंग हिंद विसारंग करा ऐके आत्मरंग विनवणी करतो मरदर समाजवादी अंतरंग हिंद विसारंग करा ऐके आत्मरंग विनवणी कर